आई बापाने दिली लेक दिली नदीच्या पलीकडे तोंडाला ना काटलं आई बापाने दिली लेक दिली नदीच्या पलीकडे आवश्य बंधू माझा तू का बोलत आहे ना तर नदीच्या पलीकडे येऊ नका
मोठ्याने मोठ्याने सांगा हा आता कसं सांगितलं त्या भाऊला खाना खाना असं सांगा बरं
लेक नदीच्या पलीकडं तसं येत
नाही असं सांगायचं नुसतं तोंडाने जमलं
तर नाही तर आग्रह नाही पण तृप्त म्हणून लिहून घ्यायचं
लेक नदीच्या पलीकडं म्हणजे असं सांगू का आपलं
काही
लेक नदीच्या पलीकडं नको देऊ असं दादा तर त्या चुरत्याने लेक पलीकडं दिली
मोठ्याने सांगा दादा
लेक पलीकडं देऊ नको तर लेक पलीकडं दिली आता फळी मांडेली वळी व पावसाने नदी भरून आली आता नदी भरल्यावरती ही म्हणायला लागली दादा सांगड घेऊन गेला तर
असं नका सांगतो एक मिनिट अशा पद्धतीने सांगा
एवढ्या वळी व पावसाने आई बाई मांडली कोकणाची कोकणाला असं
आई बापानं दिली लेकर लेखी दिल्या वाटच्या गोसाव्याला नाही पाहिलं घरदार नाही पाहिलं खाया पिया जोडा पाहिला जन्मदाया म्हणजे अशा पद्धतीने सांग
आई बापानं दिल्याली हे नग
सांगा तुम्ही म्हणले ना ते सांगा
आई बापानं दिल्याली की दिल्याली नदीच्या पलीकडं दिल्या नदीच्या पली आई बापानं दिल्याली की दिल्या नदीच्या पलीकडं नाही पाहिलं खाया पिया नाही पाहिलं घरदार जन्म पाहिला जोडा जोडा पाहिला जन्म जाया आणि हवश्या बंधू बोल एक नदीच्या पलीकडे लेक नगो म्हणून सांगितलं होतं त्यानं ते म्हणा बाबा ते तसं
आणि या काय म्हणल्या कोकणी सोयीरा माझ्या मनात
कोकणी सोयीरा माझ्या मनाला नवं इथं म्हणजे भाव म्हणतोय कोकण सोयीरा माझ्या मनाला नवं इथं त्याचे कंबरी कोई इथं म्हणजे आकडा कोई इथं त्याचे कंबरी फिरत जाळीचे म्हणजे काय करतो हे शेत तोडतो म्हणून ते भाव म्हणला हे अर्थात म्हणजे आलं कि हे शेत तोडतो त्याच्यामुळे ते म्हणला की ते शेत तोडणं हे न दिली चुलते आणि याचे कमरत बांधलाय को फिरतोय जाळीच्या भोवतं म्हणून ते म्हणला बनीला
कोकणी सोयीरा माझ्या मनात नव्हता
नऊ इथं
कमर आकडी कोयता फिर जाळ्याच्या भोवत असं शब्दाने सांगा म्हणजे तुमचं शब्द चांगले आहेत म्हणून दुसरं काय म्हणायचं आता
दुसरं म्हणत
बरं यांच्या जागी कोण आहे बापा बाई तुम्ही
काय येतील आता
लांब नका जाऊ
नाही नाही
चालायचं का सो मग
विसरू
आता आमच्या मावशीला लय गाणी येत
घेऊन जा की ग बाहेर घेऊन जा ना
गळा वेगळा म्हणा या म्हणल्या ना त्याच्या वेगळा